To continue our study, this is the last series of this particular portion in Luke chapter 9.
आणि लुकाच्या नवव्या अध्यायामधील हा शेवटचा शास्त्र भाग आज आपण अभ्यासणार आहोत.
And we've been looking at these three men who have come to Jesus and who want to follow him.
आणि आपण या तीन पुरुषांकडे पाहिलेलं आहे की जे येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे ते जाऊ इच्छित आहेत.
We've seen that Jesus had looked into their hearts, Jesus had examined their hearts, and he has found them wanting.
आणि मग या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की हे तिन्ही पुरुष ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि ख्रिस्ताच्या पाठीमागून ते जाऊ इच्छितात.
Sorry, I got the wrong message here. Here we go. Sorry. And we've seen over the last few weeks the cost of discipleship. That has been the message that Jesus himself has preached and the message that Jesus has been preaching to us.
आणि मग मागील काही आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शिष्यत्वाची जी काही किंमत आहे ती किंमत आमच्या अंतकरणावर कशा रीतीने एक प्रकारे दाखवण्यात आलेली आहे आणि हीच गोष्ट येशू ख्रिस्ताला आमच्याकडून पाहिजे आहे.
There is certainly a cost involved in following Jesus.
आणि येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे जाण्यामध्ये एक प्रकारची फार मोठी किंमत ही आहे.
It will cost us a whole life. It won't just cost us a portion of our lives.
आमच्या जीवनाचा केवळ एक भाग त्या भागाचीच आपल्याला किंमत मोजावयाची नाहीये परंतु आमच्या संपूर्ण जीवनाची आपल्याला किंमत मोजायची आहे.
And we'll see today that we need to be following the Lord immediately, but also we must not look back.
आणि मग आज आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून किंवा त्याचं अनुकरण आपल्याला पटकन करायचं आहे.
And the Lord gives his three men a test and all of them are about their priority.
आणि मग या तिन्ही पुरुषांना येशू ख्रिस्ताने त्याबद्दलचे प्रश्न विचारले होते परंतु या तिन्ही पुरुषांमध्ये आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची काहीतरी प्राथमिकता आहे.
So as we read through this text again, let us be reminded of and let us ask the question to ourselves, what is our priority?
आणि मग हा शास्त्र भाग आपण वाचत असताना आपण स्वतःकडे पाहूया, आपलं परीक्षण करूया आणि विचारूया की आपली काय प्राथमिकता आहे.
Is Christ the first and only person in our hearts?
की येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनामध्ये अधिक प्राथमिक स्थानी आहे किंवा तोच आमच्या प्राथमिक स्थानी आहे.
So I ask us to read from verse 57, Luke chapter 9, verse 57 to verse 62.
आणि लुक वृत्तपत्राचा नववा अध्याय 57 ते 62 मी आपल्याला वाचून दाखवतो. लुक 9 57 ते 62. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, आपण जेथे कुठे जाल तेथे मी आपल्याला आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयात जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यात पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईल परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दे. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यात उपयोगी नाही.
Who can tell me this morning what is the first commandment that we have in Exodus?
आणि कोण मला सांगू शकतं की निर्गमाच्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिली आज्ञा कोणती आहे?
You can answer, don't worry. What do you say, Simon? Okay, the first and only commandment is to love the Lord our God.
आणि पहिली सगळ्यात आज्ञा आहे ती म्हणजे तू आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण सामर्थ्याने शिकली की कर.
And the other three commandments are really just a commentary on the first commandment.
आणि मग बाकीच्या ज्या तीन आज्ञा आहेत त्या तीन आज्ञा पहिल्या आज्ञेवर एक प्रकारचं भाष्य आहे.
How to love God properly in those first three commandments.
आणि मग त्या तिन्ही आज्ञांमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही देवावर योग्य रीतीने प्रीती कशी करावी.
And the reason this is so important and the reason the Lord spends so much time on this is really because He wants His children to understand the worship of God needs to be our priority.
आणि ही गोष्ट देवाला आपल्या लेकरांना समजून देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्या लेकरांना हे कळावं की देवाकरिता भक्ती ही अत्यंत महत्वाची आहे.
Worship of God needs to be primary.
आणि देवाची भक्ती ही अत्यंत अग्रस्थानी किंवा प्राथमिक स्थानी असायला हवी.
False worship is one of the greatest evils that man can practice.
आणि मग खोटी जी भक्ती आहे ती भक्ती ही जीवनातली अत्यंत वाईट अशा प्रकारची गोष्ट आपल्या जीवनामध्ये असू शकते.
And idolatry is a serious problem.
आणि मूर्तीपूजा ही एक अत्यंत एक प्रकारची मोठी समस्या आहे.
It was serious for the children in the Old Testament, for the Israelites there. And it's just as serious for us today.
आणि जुन्या करामधील लोकांसाठी एक अत्यंत मोठी समस्या होती आणि हीच समस्या आज सुद्धा आपल्या जगामध्ये आहे.
I'm not just talking about worshiping something that is made with our hands.
आणि मी अशा कोणत्या गोष्टीबद्दल या ठिकाणी बोलत नाही की जी गोष्ट आपण आपल्या हातांनी बनवतो आणि मग आपण त्याची भक्ती करतो.
Idolatry and idol is something that we can make in our minds. It's something that we can make in our hearts as well.
आणि मूर्ती पूजा किंवा मूर्ती ही एक अशी गोष्ट असते की जी गोष्ट आमच्या अंतकरणामध्ये आपण देवाच्या ठिकाणी ठेवत असतो.
Idolatry is anything that we substitute with God, anything that we create and worship rather than the creator.
आणि मग मूर्ती पूजा किंवा मूर्ती ही एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट आम्ही देवाच्या जागी आमच्या जीवनामध्ये ठेवतो आणि आपण निर्माणकर्त्याच्या ऐवजी त्या गोष्टींची भक्ती करत असतो.
People worship nature.
आणि बरेच लोक निसर्गावर निसर्गाची भक्ती करतात.
People worship money.
त्याचबरोबर पैशाची भक्ती ते करतात.
People worship power.
त्याचबरोबर त्यांच्या सामर्थ्याची भक्ती ते करतात.
People worship humans.
त्याचबरोबर लोकांची भक्ती ते करतात.
And even family, okay?
त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा भक्ती करतात.
And I believe this is what the Lord is getting at in this passage today.
आणि मला असं वाटतं की या शास्त्र भागामध्ये येशू ख्रिस्त याच मुद्द्याकडे त्या तिन्ही लोकांचं लक्ष आकृष्ट करतात.
What are we worshiping more?
आम्ही कोणत्या गोष्टीची जास्तीत जास्त भक्ती करतात?
I think the perfect illustration I can think is of children, young children, when they are given a gift.
आणि मग मी अशा लहान लेकरांची कल्पना करतो की ज्या लेकरांना आपण एक भेट देतो.
Even my children, I remember when we give them a nice gift that we've wrapped up in a box, they are very excited with all the pretty colors, no?
आणि मग मला सुद्धा माझ्या लेकरांची आठवण होते की ज्यावेळेस आम्ही त्यांना एकदा चांगल्याशा कागदामध्ये गुंडाळून ते एक जे गिफ्ट किंवा जे भेट आहे ती आम्ही त्यांना देत असू.
And sometimes they won't even want to unwrap the paper because the box is just so pretty, no?
आणि मग त्यांना कधी कधी असं वाटायचं की ते बॉक्स सुद्धा उघडू नये कारण तो पेपर त्याच्या भोवतीचा आहे तो अत्यंत सुंदर होता.
And often when we give them the toy, they would take the toy out the box and then they would end up playing with the box.
आणि मग आम्ही काय ते काय करत असत की मग त्या बॉक्स मधला जे खेळणं आहे ते खेळणं बाहेर काढत आणि नंतर मग ते खेळणं बाहेरच राहील आणि मग त्या बॉक्स बरोबरच ते खेळत असत.
They have more attention, they are more drawn to the box rather than the toy.
आणि मग त्या ठिकाणी ते त्या बॉक्सकडे अधिक आकृष्ट होत असत, त्या खेळण्याकडे अधिक आकृष्ट होत नसत.
Now the part of the reason is that they don't understand the function of the toy, so they prefer the box, no?
आणि मग त्यातली समस्या हीच आहे की त्या मुलांना त्या खेळण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य त्यांना समजत नाही आणि मग त्या बॉक्स बरोबरच ते खेळत राहतात.
They choose the box because it's simple and it makes nice noises and you can crush it and you can climb in it. It's simple, no?
आणि मग त्या बॉक्स बरोबर खेळणं फार सोपं असतं कारण त्या बॉक्सला तुम्ही तसंही चुरगळून टाकू शकता, त्याच्यावर तुम्ही पळू शकता वगैरे वगैरे.
And I think that's the problem with us humans. Rather than worshiping the creator, we end up worshiping created things.
आणि हीच गोष्ट मनुष्याबरोबर आहे ती म्हणजे आपण निर्माणकर्त्याच्या ऐवजी त्यानं केलेल्या निर्मितीची आपण भक्ती करतो.
We don't understand the function of created things.
आणि मग आपल्या सभोवताली देवानं ज्या निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं महत्व आपल्याला कळत नाही.
Created things aren't supposed to take our affection away from the creator. They're supposed to display the glory of the one who created it.
आणि मग ज्या गोष्टी निर्माणकर्त्याने निर्मिलेल्या आहेत त्या गोष्टींचं आपल्याला महत्व तेव्हाच कळेल ज्यावेळेस ज्या निर्माणकर्त्याने त्या गोष्टी निर्मिलेल्या आहेत त्या यासाठीच केलेल्या आहेत की त्याच्याद्वारे निर्माणकर्त्याचं गौरव प्रगट व्हावं.
Unregenerate individuals, those who are still in their sin, lost in their darkness, are unable to differentiate between the Creator and the one who has and that which what He has created.
आणि मग अशी व्यक्ती जी अविश्वासणारी आहे, ती अविश्वासणारी व्यक्ती नक्कीच निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये आणि निर्माणकर्त्यामध्ये योग्य फरक करू शकत नाही.
And in our text today we see even family falls into this category, no?
आणि मग या शास्त्र भागामध्ये आपण पाहिलं आहे की त्या ठिकाणी कुटुंब सुद्धा एक प्रकारे त्याच्यामध्ये सहभागी आहे.
Let's not forget that family is a created institution by God.
आणि आपण हे विसरता कामा नाही की कुटुंब देखील देवाने निर्माण केलेली एक संस्था आहे.
So yesterday at the wedding in Genesis 2, marriage is a created institution by God.
आणि मग काल आपण पाहिलं की त्या विवाहामध्ये की विवाह सुद्धा देवाने निर्माण केलेला एक संस्था आहे.
But marriage is there to display and to promote the picture of Christ and his bride, no?
आणि मग जे काही विवाह आहे तो विवाह हा येशू ख्रिस्ताचं जे गौरव आहे ते प्रगट करण्यासाठी आहे, नाही
का? The minute we start worshiping our marriage more than Christ, the minute we start worshiping our family more than Christ, the minute we start worshiping our spouse more than Christ, that is idolatry.
आणि मग ज्या क्षणाला आपण देवापेक्षा आपल्या विवाहाला किंवा विवाहाची भक्ती करू लागतो किंवा आपल्या पत्नीची किंवा आपल्या पतीची भक्ती करू लागतो त्या ठिकाणी मूर्तीपूजा आहे.
And that's what we have here in our passage this morning.
आणि हीच गोष्ट आज आपल्या शास्त्र भागामध्ये आहे.
We see the third disciple come to Jesus.
आणि या ठिकाणी तो तिसरा शिष्य येशू ख्रिस्ताकडे येत आहे आणि तो पाहतोय आपण.
And the third point is that a disciple must not look back.
आणि मग त्या ठिकाणचा पोट मुद्दा असा आहे की एका शिष्याने माघार पाहू नये.
When we choose to follow Christ, when we are commanded to follow Christ, we don't look back on the things of this world.
आणि मग ज्या वेळेस आपल्याला आज्ञा केली गेली आहे की आम्ही ख्रिस्ताच्या पाठीमागून जाऊ, त्याचं अनुकरण करू, तर त्यावेळेस आपल्याला पाठीमागं बघता कामा नये.
And look at verse 61.
61 वचन त्या ठिकाणी पहा.
Another man says to Jesus, I will follow you, Lord, but let me first say farewell to those at my home.
त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दे.
Or perhaps this man had heard what Jesus had said to the previous man.
आणि कदाचित एका या माणसानं असा जे काही अगोदरच्या माणसांबरोबर येशू ख्रिस्तानं बोललेलं आहे ते त्यानं ऐकलेलं आहे.
And perhaps this man is saying to Jesus, I will follow you, Lord. I'm not going to be like that guy. I don't need to go and bury my father. I will follow you.
आणि मग अगोदरच्या माणसानं त्याच्याबरोबर बोलताना पाहिलेलं आहे, त्यानं ऐकलेलं आहे की अगोदरचा मनुष्य म्हटलेला की प्रभूजी मी अगोदरच्या मनुष्यासारखा होणार नाही, मी माझ्या वडिलाला पुरणार नाही, परंतु मी तुझ्या पाठीमागे येईन.
I'm not going to bury my father. Just let me say goodbye rather and then I'll come back quickly.
आणि मग मला माझ्या वडिलांना पुरू नये, तर मी फक्त त्यांना टाटा बाय बाय म्हणून येतो.
Once again, this seems like a reasonable request.
आणि मला असं वाटतं की ही एक अत्यंत समजून घेण्यासारखी विनंती आहे, नाही का?
If he started following Jesus immediately without telling his family where he was going, of course they would worry, no?
आणि मग अर्थातच आपल्याला असं वाटेल की त्या ठिकाणी हा मनुष्य आपल्या कुटुंबाला जाऊन सांगत आहे की मी कुठे जात आहे, कारण की त्यांनी नंतर त्याची काळजी करू नये, नाही का?
It seems like an appropriate request, doesn't it?
आपल्याला वाटतं की ही जी विनंती आहे ती अत्यंत योग्य आहे.
If you read the Gospels, you'll notice that this account is not in the Gospel of Matthew.
आणि जर तुम्ही असं पाहाल की हा जो काही मथळा आहे, हा जो काही शास्त्रभाग आहे, तो मथळ्याच्या शुभवर्तमानामध्ये नाही.
But if you've read the Old Testament, this story may be bringing some remembrance to your mind.
परंतु ज्यावेळेस तुम्ही जुना करार वाचता त्यावेळेस ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये येऊ लागेल.
And the story that's similar to this is back in 1 Kings.
आणि ही जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला पहिले राजेमध्ये घेऊन जाते.
1 Kings chapter 19 when Elijah is looking for his new apprentice Elisha.
पहिले राजे यामध्ये आपण पाहतो की एलिया हा त्याचा जो काही त्याच्यानंतर येणारा जो एलिशा आहे त्याच्याकडे तो पाहत आहे.
And Elijah was going to mentor Elisha.
आणि त्या ठिकाणी एलिया हा एलिशाला त्या ठिकाणी शिकवण देणारा होता.
Elisha was going to become a disciple of Elijah and he was preparing him to take over his job.
आणि त्या ठिकाणी एलिया हा एलिशाचं त्या ठिकाणी तयारी करणार होता, जेणेकरून एलियाची जी जबाबदारी आहे ती एलिशाने त्याच्याकडून घ्यावी.
And in 1 Kings 19 when Elijah finds Elisha, he is in the field plowing, okay?
आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेस एलिया एलिशाला पाहतो किंवा त्याला बोलावतो त्यावेळेस एलिशा हा शेतामध्ये आपलं जू ओढत आहे आपलं नांगर चालवत आहे.
And Elijah passes by and he waves his mantle in front of him which was a way of saying, come and follow me.
आणि त्या ठिकाणी एलिया त्याच्या समोरून जात असताना आपला जो कंदील आहे तो कंदील त्याच्या समोरून घेऊन जातो आणि हे त्याचं दर्शक होतं की एलिशाने एलियाच्या पाठीमागं यावर त्याचं अनुकरण करावं.
So the way of saying, come and be my disciple, leave your job and come and follow me.
आणि त्या ठिकाणी ही एक अशी गोष्ट होती की एलिशाला एलिया सांगू पाहत होता की तू जे काही करत आहेस ते तू सोड आणि तू माझ्या पाठीमागे ये.
And Elisha says to the prophet Elijah, yes, I'll come and follow you, but let me first go say goodbye to my family.
आणि त्या ठिकाणी एलिशा एलियाला म्हणतो की मला प्रथम अर्थातच मला तुझ्या पाठीमागे यायचं मला येऊ दे तुझ्या पाठीमागे परंतु मला प्रथम माझ्या आई वडिलांना टाटा बाय बाय म्हणून येऊ दे.
In fact, he says, let me first go kiss my father and my mother goodbye.
माझ्या आई वडिलांना मी एक निरोप देऊ दे मला आणि मग तुझ्या पाठीमागून येऊ दे.
And Elijah says to him, sure, no problem.
आणि मग त्या ठिकाणी एलिया म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही.
Perfect, reasonable request.
आणि ही एक अत्यंत परिपूर्ण आणि समजून येण्यासारखी अशा प्रकारची विनंती आहे.
You may never see them again, of course. Go and kiss your parents goodbye, no problem.
आणि मग त्या ठिकाणी एलिया त्याला म्हणतो की अर्थातच तू जाऊ शकतोस आणि आपल्या आई वडिलांचा निरोप घेऊन येऊ शकतोस.
But Elijah does something very significant.
परंतु एलिया त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट करतो.
Elijah or Elisha?
Elisha.
Okay, Elisha does something very significant. He doesn't just kiss his parents goodbye. He goes and he burns his instrument, his plow. He burns it so that he can no longer come back and use it in case things went wrong during his training.
आणि त्या ठिकाणी एलिशा काय करतो तो आपल्या आई वडिलांना केवळ त्यांचा निरोपच घेत नाही परंतु त्याच्या कामाची जी साधनं होती ती साधनं तो जाळतो जेणेकरून तो आपल्या शिष्यत्वाच्या प्रक्रियेमध्ये जर काहीतरी चुकीचं घडलं तर तो पाठवी मागे माघार येऊ नये आणि तो आपली कामं चालवण्यासाठी आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर त्याने करू नये.
Elisha has nothing back to fall on, okay?
आणि एलिशाकडे पाठीमागे माघार जाण्यासाठी दुसरं तिसरं काहीच त्याच्याकडे नव्हतं.
Elisha is making a clean break with his vocation.
आणि त्याचा जो काही शिष्यत्वाचा मार्ग किंवा प्रक्रिया होती त्याच्यासाठी तो आपल्या पाठीमागे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यापासून तो स्वतःला मुक्त करतो.
Elisha is not looking back, he is looking forward. This is his life now. He will never come back to being a farmer ever again.
आणि मग त्या ठिकाणी एलिशा एक गोष्ट करतो आणि ती म्हणजे तो आपलं सर्व साधन जातो आणि मग त्या ठिकाणी त्याच्यामधून आपल्याला काय दिसून येत आहे की आता त्याचं जे जीवन आहे ते शिष्यत्वाचं जीवन आहे आणि तो माघार पुन्हा कधीच जाणार नाही.
Nothing changes is using the story to make a very clear point.
आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडत आहे.
And he's telling us that if we want to plow straight lines, we can't look back, no?
आणि मग त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या सरळ रेषेमध्ये नांगर चालवायचं असेल तर आपण मागे बघू शकत नाही का.
That's exactly what Elisha did. This is a metaphor, folks. This is a picture.
आणि हीच गोष्ट या ठिकाणी योग्य आणि अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे.
Elisha did not look back. He was plowing straight lines, but not with the plow anymore, with the prophet Elijah. He was now working for God, doing the work of the ministry.
आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की एलिशा हा जे काही नांगर होता तो अत्यंत सरळ रेषेमध्ये चालवत होता परंतु त्याच्या नांगराने नव्हे परंतु देवाच्या सेवेमध्ये एलियाच्या पाठीमागे चालू.
Elisha burned his plow and he slaughtered his ox so he could never go back to this old way that he used to be living.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की एलिशाने एलियाच्या पाठीमागे येण्याबद्दल आपली साधनं त्याचबरोबर आपल्या बैलाला सुद्धा कापून मारून टाकलं जेणेकरून तो शिष्यत्वामधून माघार आपल्या पूर्वीच्या व्यवसायाकडे त्यानं जाऊ नये.
So Jesus set this to the disciples for a reason.
परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या शिष्यांबरोबर तो एका कारणासाठी या गोष्टी बोलत आहे.
Jesus says, don't even say goodbye. Just get on with the work that I've asked you to do.
आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतोय की तुम्ही जाऊन आपल्या आई वडिलांचा निरोप सुद्धा घेऊ नका, परंतु तुम्ही माझ्या पाठीमागे अनुकरण करत या.
Don't look back.
तुम्ही माघार पाहू नका.
And in Jesus, just like the previous two men, he searched this man's heart and he found this man wanting.
आणि मला असं वाटतं की या ठिकाणी येशू ख्रिस्ताने ज्या अर्थी हे शब्द या पुरुषाला बोललेले आहेत, त्या अर्थी येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जे काही आहे ते त्यानं पाहिलेलं आहे आणि त्यानं ते उघड केलेलं आहे की हा मनुष्य आपल्या कामावर किंवा आपल्या आई वडिलांवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा आहे.
Says to him, don't be tempted with the things of the world. Don't look back, look forward.
त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तू मोह करू नकोस किंवा तू आपल्या कामावर आपली भिस्त घेऊ नकोस, तर ख्रिस्तावर माझ्यावर भिस्त घे.
Seems that this man has good intentions.
कदाचित आपल्याला असं वाटेल की या माणसाकडे चांगले उद्देश होते, चांगले हेतू होते.
But he had other priorities.
परंतु त्याच्याकडे इतर अनेक अशा प्राथमिकता होत्या.
This man's heart, just like the previous two men, his heart was divided.
आणि या माणसाचं अंतकरण जे अगोदर जे दोन पुरुष होते त्याच पुरुषांप्रमाणे त्याचं सुद्धा अंतकरण हे विभागलेलं होतं.
And even though this man wanted to follow Jesus,
आणि जरी या मनुष्याला येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून यावयाचं होतं तरी,
he could not help but look back.
परंतु त्या ठिकाणी त्यानं त्याच्या येशू ख्रिस्ताकडे पाहिलेलं नाही, परंतु तो माघार पाहत होता.
And I think of another Old Testament illustration, Lot's wife.
आणखी एका उदाहरणाचं मला आठवण होते आणि ती म्हणजे लोटाची बायको.
Remember when she was on her way out of Sodom and Gomorrah, she was told, do not look back.
आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ती सदोम आणि गमोरा मधून बाहेर पडत होती आणि तिला आज्ञा करण्यात आलेली होती की तू माघार बघू नको.
And she had left Sodom and Gomorrah.
तिने सदोम आणि गमोरा सोडलेलं होतं
in her body, but her heart was so after the things that were in her heart, so after the things that she loved.
तिच्या शरीरानिशी तिने सदोम आणि गमोरा सोडलेलं होतं, परंतु आपल्या अंतकरणानिशी ती अजून सुद्धा आपल्या धनसंपत्तीवर तिचं लक्ष केंद्रित होतं.
She could not help herself and she turned back and looked, and we know what happened. She turned into a pillar of salt.
आणि आपल्याला माहित आहे की तिनं त्या ठिकाणी देवाची आज्ञा मोडली आहे, तिनं मागं बघितलेलं आहे आणि आपल्याला ठाऊक आहे नंतर काय झालं, ती मिठाचा खांब झाली.
So Jesus is challenging his disciples, he's challenging his heart motives.
आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त या शिष्याच्या अंतकरणाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उद्भवत आहे.
Jesus is saying to this disciple, this would be disciple, this wannabe disciple, you cannot look forward and go, so you cannot look back and go straight.
आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त या मनुष्याला हेच सांगत आहे की तू माघार लक्ष ठेवून पुढे योग्य दिशेने जाऊ शकत नाही.
You cannot be stuck in the past and move ahead in your future.
तू आपल्या भूतकाळामध्ये स्वतःचं मन अडकवू शकत नाही आणि भविष्यकाळामध्ये मार्गक्रमण करू शकत नाही.
The only way to serve Jesus, folks, is with absolute, undivided affection and obedience.
आणि एकाच मार्गाने आपण येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून जाऊ शकतो, ते म्हणजे अविभाजित अंतकरणानिशी येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून जाणे.
Turn with me to Philippians chapter 3.
फिलिपीकरांपत्राच्या तिसऱ्या अध्यायाकडे माझ्याबरोबर वा.
Paul says something very similar.
आणि पाऊल देखील या ठिकाणी अत्यंत त्याच्याशी मिळतो जुळतं काहीतरी सांगत आहे.
Philippians 3 verse 13 and 14, Paul says, brothers, I do not consider that I have made it my own, but one thing I do, forgetting what lies behind and straining forward to what lies ahead, I press on toward the goal for the prize of the upward call of God in Christ Jesus.
बंधूंनी अध्यापी ते आपल्या कल्याण घेतले असे मनात मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या काही देवाचे जे वडील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम.
Forget what lies behind and strain forward to what lies ahead. These are the words of the Apostle Paul.
आणि माघार ज्या काही गोष्टी होत्या त्या विसरून येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून जाणं ही पावलाची इच्छा होती.
Press on toward the goal that is set before us.
तुमच्या समोर जे काही ध्येय देवाने देऊ केलेलं आहे त्याकडे तुम्ही मार्गक्रमण करत राहा.
So much so that he says, don't even go tell your parents goodbye.
आणि अशा प्रकारे की तुम्ही माघार जाऊन आपल्या आई वडिलांचा निरोप सुद्धा घेऊ नये.
I think the reason is because Jesus wanted to make a point right here before this man made any decision.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्ताला या माणसाला हे सांगायचं आहे की तू हा माझ्या पाठीमागे येऊन माझं अनुकरण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यापूर्वी.
It's the same question we all need to ask ourselves.
आणि हाच प्रश्न आपण सर्वजण आपल्या स्वतःला विचारायला हवा.
Who is more important?
आपल्यासाठी कोण जास्त महत्त्वाचा आहे?
In your life.
आपल्या जीवनात.
Jesus was saying.
येशू ख्रिस्त म्हणत होता.
I am more important.
Me jaast mahatvacha.
I am God in the flesh.
Me maazhya dehamadhe dev aahe.
I am the Messiah.
Me masiha aahe.
I am the Savior.
Me tarnar aahe.
I am more important than family. I am more important than parents. I am God.
Me tujhya aai vadilanpeksha tujhya kutumbapeksha mahatvacha aahe karan me dev aahe.
Later in Luke, Jesus says something similar. Look at Luke 14.
आणि नंतर लुकाच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त तसंच काहीतरी बोलत आहे. लुकाचे शुभवर्तमान 14 आहे.
Luke 14 verse 25, Jesus says,
वचन येशू ख्रिस्त म्हणत आहे.
Read it, go ahead.
त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
That seems harsh, doesn't it?
आणि ही एक अत्यंत कठोर गोष्ट वाटते नाही का?
But again, I think it's meant to be harsh. It's meant to shock us.
परंतु मला असं वाटतं की ही गोष्ट आपल्याला खिळवून टाकायला हवी
प्रियानो. Jesus is not saying that we must loathe our family members, that we must hate them with some type of evil. That's not what Jesus is saying.
परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगत नाही की आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या लेकरा बाळांचा त्या ठिकाणी अत्यंत क्रूर गोष्टींनिशी त्यांचा द्वेष करावा.
What Jesus is saying is your love for the kingdom must be so much greater than your love for worldly relationships.
येशू ख्रिस्त या ठिकाणी हा संदेश देत आहे की तुमचं देवा संबंधीचं जे नाते संबंध आहे त्याच्या समोर तुमचे कौटुंबिक संबंध तुमचे जगित नाते संबंध हे त्याच्यापेक्षा कमी महत्वाचे व्हायला हवे.
Jesus is saying to this disciple, I'm worthy of all worship.
आणि येशू ख्रिस्त प्राथमिकता या शिष्याला हेच सांगत आहे की मी सर्व भक्ती पात्र आहे.
I'm even greater than Elijah.
मी एलियापेक्षाही श्रेष्ठ आहे.
I'm greater than anything that you could possibly give up.
आणि मग जे काही तू सोडून देऊ शकतोस त्या सर्व गोष्टींपेक्षा मी श्रेष्ठ आहे.
I'm greater than your mother. I'm greater than your father. I'm greater than your husband. I'm greater than your wife. I'm greater than your children. I'm greater than any earthly relationship that you could have.
तुझ्या जीवनामध्ये जी काही जगिक नाते संबंध आहेत तुझे आई वडील तुझी पती पत्नी किंवा तुझी लेकर या सर्व नाते संबंधांपेक्षा मी श्रेष्ठ आहे हीच गोष्ट येशू ख्रिस्त या शिष्याला बोलून सांगत आहे.
Many people struggle with this.
बरेच लोक याबद्दल संघर्ष करतात.
This is the cost of discipleship. Many people struggle. This is a high price to pay.
आणि हीच गोष्ट बरेच लोक त्या ठिकाणी संघर्ष करत असतात कारण ही एक अत्यंत मोठी किंमत आहे.
They want to follow Jesus, but they have other things first in their hearts.
त्यांना येशू ख्रिस्ताचं अनुकरण करायचं असतं परंतु त्यांच्या अंतकरणामध्ये इतर गोष्टी असतात.
They want to follow Jesus, but there are other things that are a priority.
येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून त्यांना जायचं असतं परंतु त्यांच्या जीवनामध्ये इतर गोष्टी प्राथमिक स्थानी असतात.
Bishop J.C. Ryle said, if we are looking back to anything in this world, we are not fit to be disciples of Jesus Christ.
Bishop J.C. Ryle म्हणतात की जर आपल्या अंतकरणामध्ये येशू ख्रिस्तापेक्षा इतर गोष्टी असतील तर आपण त्याच्या पाठीमागे योग्य रीतीने जाऊ शकत नाही.
Is there anything this morning, folks, that is coming in your way in your relationship with Christ?
येशू ख्रिस्ताच्या नातेसंबंधांमध्ये तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की जी गोष्ट त्याच्या आणि तुमच्या मध्ये येत आहे?
Is there anything that is in place of Christ this morning?
तुमच्या जीवनामध्ये आज सकाळच्या वेळेस अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुमच्या आणि ख्रिस्ताच्या मध्ये येत आहे?
Now I don't mean to embarrass you, but seeing as though he's here, let me let me do that, okay?
आणि या ठिकाणी मला शौलाला लाजीरवाणं करायचं नाही, परंतु आज तो आपल्या लग्नाच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी आहे.
I'm sure Shaul counted the cost. Now, whether he should come to church, whether he shouldn't come to church today, no? But Shaul is here today, no? I mean, he doesn't have to be here, but the Lord is more important to him than anything else, and he's making that statement by being with us this morning on the first day of his
honeymoon.
What do we love more?
That
we are ready to forsake Christ. The issue here, folks, I believe in this passage is nothing less than heaven itself.
आणि मग या ठिकाणी जो मुद्दा आहे या शास्त्र भागामध्ये तो हाच आहे की स्वर्गापेक्षा इतर काही नाही.
Jesus makes it clear in verse 62.
आणि 62व्या वचनामध्ये हीच गोष्ट येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट करत आहे.
Jesus says, "No man who puts his hand to the plow and looks back is fit for what? The kingdom of God." Underline that, folks.
आणि येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला खात घातल्यावर मागे पाहतो तो कशाच्या उपयोगी नाही.
Are you fit for the kingdom of God?
त्याचं अधोरेखित तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही स्वतः स्वर्गाच्या राज्याच्या योग्यतेचे समजता का.
If you were to die today, folks,
आज जर तुम्हाला मरावयाचा असेल प्रियानो,
and you were to stand before the holy God,
जर एक पवित्र देवासमोर आज तुम्हाला उभं राहायचं असेल तर,
would he consider you a follower of Jesus?
की तो तुमच्याबद्दल असा विचार करेल का की तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी होता?
Or would he consider you a follower of this world?
किंवा या जगातील गोष्टींच्या आणि जगाच्या पाठीमागे जाणारे तुम्ही आहात असा येशू ख्रिस्त विचार करेल.
This is self-examination. First, this is what Jesus wants us to do.
आणि ही एक गोष्ट आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावयाला आपल्याला भाग पाडणारी हवी.
Have you truly surrendered your life to Jesus Christ?
की तुम्ही खरोखर ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे का?
Jesus is simply saying to these people in Luke 9, and he's saying to us this morning, if you're holding anything back, if there is anything else that is first in your heart, you cannot come to heaven.
येशु ख्रिस्त या वचनाच्या द्वारे या शिष्याला सांगू पाहत आहे आणि तो आज आपल्याला सांगू पाहत आहे की जर तुमच्या आणि ख्रिस्ताच्या नातेसंबंधामधील जर कुठली दरी असेल किंवा जर कुठलं अडखळण असेल तर आपण देवाच्या राज्याच्या योग्यतेचे नाही आहोत.
Salvation is only for those who have completely surrendered their lives and their world to Jesus Christ.
आणि तारण हे केवळ त्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांनी आपल्या जीवनामधील सर्व गोष्टी ख्रिस्तापेक्षा कमी दर्जाच्या मानलेल्या आहेत.
Jesus is either Lord of all,
येशू ख्रिस्त एक तर सर्व गोष्टींचा प्रभू आहे,
or he is not Lord at all,
किंवा तो कशाचाच प्रभू नाही.
The Lord may take away your comfort.
येशू ख्रिस्त तुमचं जो काही आराम आहे तो तुमच्याकडून काढून घेऊ शकेल.
So the Lord may not take away your comfort.
Sorry, मला माफ करा, परंतु येशू ख्रिस्त तुमचा जो काही आराम आहे तो काढून घेणार नाही.
He may not be asking it. He may not take away all your possessions.
कदाचित तुमची जी काही मालमत्ता आहे त्याच्यापासून तुम्ही फारकत घ्यावी असं त्याची इच्छा सदोदित असणार नाही.
He may not take away all your relationships.
तुमचे सर्व नातेसंबंध तुमच्यापासून दूर व्हावेत अशी त्याची इच्छा असणार नाही.
But we can't negotiate with God, okay?
परंतु या ठिकाणी आपण कुठल्याच प्रकारचं बार्गेन किंवा तडजोड देवाबरोबर करू शकत नाही.
What Jesus is saying, he's simply saying is that, what do we value most?
परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला विचारून पाहत आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याकरिता सर्वात मौल्यवान कुठली गोष्ट आहे?
इज द गॉस्पेल युअर ग्रेटेस्ट इन्फिनिट ट्रेजर, ओर आर देयर अदर थिंग्स दॅट कम इन फ्रंट इन प्लेस ऑफ गॉड?
सांगण्याची सुवार्ता तुमच्यासाठी या जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहे की या जगामधील गोष्टी तुमच्यासाठी मौल्यवान आहे?
आय एम श्युअर मेनी ऑफ यू I've heard the name John Newton before.
आणि मला माहिती आहे की बऱ्याच जणांनी तुम्ही जॉन न्यूटनचं नाव ऐकलेलं आहे.
He's the author of the most famous hymn in the English language, Amazing Grace.
इंग्रजी भाषेमध्ये अमेझिंग ग्रेस या नावाची जी काही गीत आहेत त्या गीताचे ते अत्यंत प्रसिद्ध लेखक आहेत.
अमेझिंग ग्रेस, हाउ स्वीट द साउंड दॅट सेव्ड अ रिच लाइक मी.
अमेझिंग लव, अमेझिंग ग्रेस, या मी जो अत्यंत वाईट आणि पापामध्ये मेलेला मनुष्य ज्याला तुझ्या कृपेने जिवंत केलं, अशा प्रकारचे ती गीत आहे.
जॉन न्यूटन कॉल्ड हिमसेल्फ अ रिच.
जॉन न्यूटननं स्वतःला पापामध्ये मेलेला अशा प्रकारचा एक व्यक्ती त्यानं स्वतःच मानलेला.
And that wasn't an exaggeration.
आणि त्या ठिकाणी ती कुठल्याही प्रकारची फार चढून सांगितलेली त्याची पापीपणाची वृत्ती आहे असं नाही.
बिफोर जॉन न्यूटन गॉट सेव्ड, ही वॉज अ विकेड विकेड मॅन.
जॉन न्यूटनचं तारण होण्या अगोदर तो अत्यंत दुष्टातला दुष्ट अशा प्रकारचा मनुष्य होता.
The Lord gloriously saved him.
आणि देवाने गौरवाच्या द्वारे त्याचं तारण केलं.
But before he got saved, he was a captain of a slave ship.
आणि मग त्याचं तारण होण्या अगोदर तो त्या ठिकाणी एका गुलामांच्या जहाजाचा कप्तान होता.
And then he worked as a surveyor for the oceans in Liverpool, the municipality in Liverpool.
Liverpool नावाच्या एका परगण्यामध्ये ते त्या ठिकाणी त्याच्यानंतर राहू लागले.
And he made lots of money.
त्या ठिकाणी त्याने भरपूर पैसे कमावले.
But he was called into the ministry after he repented of his sins and turned from his wicked lifestyle.
आणि मग त्याच्या दुष्टांपासून तो त्या ठिकाणी देवाने त्याचं तारण केलं आणि मग त्या ठिकाणी सेवेमध्ये जाण्या अगोदर.
And he went from making £200 a year to just £40 a year.
आणि मग £200 वर्षाकाठी तो मिळवत असे, त्या ठिकाणी केवळ £40 वर्षाकाठी मिळवण्याचं काम त्याने
घेतलं. His income was cut to just a fifth of what it used to be.
आणि त्याचा जो काही इन्कम होता तो एक पंचमांश इतक्या खालच्या पातळीवर तो आला.
But he was willing to give it all up for the sake of following Jesus Christ.
परंतु येशू ख्रिस्ताच्या पाठीमागून जाण्यासाठी तो त्या ठिकाणी कुठलीही किंमत मोजावयास तयार होता.
We've already looked at Luke 9:23.
आणि आपण अगोदरच Luke 9:23 कडे पाहिलं आहे.
But you remember there, for us to come after Christ, we need to deny ourselves, we need to sacrifice our own selfish pleasures, and we need to submit to the will of Jesus Christ.
आणि आपल्याला ठाऊक आहे की त्या वचनामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपण ख्रिस्ताच्या पाठीमागून येण्या अगोदर आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला फारकत घ्यावी लागेल आणि ख्रिस्ताच्या पाठीमागे जावं लागेल.
And follow Christ, he hungers after righteousness, he hungers after Christ.
आणि मग एखादा ख्रिस्ताचा अनुयायी हा नीतिमत्तेकडचा भुकेलेला असतो, त्याचबरोबर ख्रिस्ताचा भुकेला असतो.
Newton surrendered his life to Christ. He wasn't putting anything in front of his Savior.
आणि त्या ठिकाणी न्यूटननं आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा त्याग केला, कारण तारणाऱ्या समोर त्यांच्यासाठी कुठलीच गोष्ट मौल्यवान नव्हती.
Jesus said, "He who doesn't take up his cross and follow me is not worthy of me."
येशू ख्रिस्त म्हणाला की जर कोणी आपला क्रूस आपल्या खांद्यावर घेऊन माझ्या पाठीमागे येत नाही तर तो माझ्या योग्यतेचा नाही.
He who finds his life will lose his life.
कारण की त्या जो आपलं जीवन कमावतो तो आपलं जीवन गमावेल.
But he who has lost his life for my sake.
परंतु ज्यानं आपलं जीवन माझ्यासाठी गमावलेलं आहे तो आपलं जीवन स्वर्गाच्या राज्यामध्ये मिळवेल.
So we come to the end of this passage.
आणि मग जेव्हा आपण या शास्त्रभागाच्या शेवटाला येतो,
we've seen it. Jesus is commanding us to count the cost.
येशू ख्रिस्त आपल्याला शिष्यत्वाची किंमत मोजावयास सांगत आहे.
What it really means to be a follower of Jesus.
आणि मग येशू ख्रिस्ताचा अनुयायी होणं ही आपल्यासाठी काय आहे?
We must count the cost, we must follow immediately, and we must not look back.
आणि मग आपण त्याचं अनुकरण अगदी पटकन करायला हवं आणि आपण आपल्या पाठीमागे पाहू नये.
We must not look back.
आपण पाठीमागे माघार पाहू नये.
Now all three of these men that came to Jesus, they liked Jesus, they were fans of Jesus.
आणि मग ज्यावेळेस हे सर्व लोक येशू ख्रिस्ताकडे आले त्यावेळेस ते जणू काही येशू ख्रिस्त त्यांना आवडत असे.
But Jesus doesn't want fans, folks.
परंतु येशू ख्रिस्ताला कुठल्याही एखाद्या प्रसिद्धीमध्ये असणाऱ्या नटाच्या पाठीमागे जेवढे त्याचे अनुयायी असतात त्या प्रकारचे अनुयायी येशू ख्रिस्ताला नको आहे.
Jesus wants disciples, obedient disciples.
आज्ञा पाळणारे त्याचे शिष्य हवे आहेत.
He wants disciples who will say, everything you say, Lord, I will do, and I will do it now.
येशू ख्रिस्ताला असे शिष्य पाहिजे आहेत जे म्हणतील की तुला जे पाहिजे आहे प्रभू ते मी करेन आणि ते मी आता करेन.
We don't have really any much more information about these three men in Luke 9.
लुकाच्या 9व्या अध्यायामध्ये या तीन पुरुषांबद्दल आपल्याला अधिक कुठेच माहिती दिलेली नाहीये.
We not told how these three men responded.
आम्हाला माहिती नाही की हे तिन्ही पुरुष कशा प्रकारे त्या येशू ख्रिस्ताच्या वक्तव्यांना त्यांनी प्रतिसाद दिला.
That is pretty obvious because there's no positive response here.
परंतु या ठिकाणी त्यांचा कुठलाच होकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद नसल्यामुळे आपण असं निष्कर्ष काढू शकतो की
Since they left Christ rather to hold on to their earthly possessions, their earthly loves.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ख्रिस्ताला आपल्या जगित जीवनामधून जणू काही त्यांनी त्याला बाजूला केलेला आहे आणि या जगित जीवनाकडे ते आकर्षित झालेले आहे.
What a sad decision.
हा एक कितीतरी दुःखदायक अशा प्रकारचा निर्णय आहे.
The pearl of great price was not sufficient, was not enough for them.
आणि त्यांच्या समोर असणारा जो एक पासू जो अत्यंत मौल्यवान होता त्यांच्याकरिता तो जास्त मौल्यवान वाटला नाही.
They were not interested in the treasure that was hidden in the field.
आणि त्यांना कुठल्याही प्रकारे जो त्या शेतामध्ये लपवलेलं धन त्यांना चांगलं वाटलं नाही, मौल्यवान वाटलं नाही.
I read a story this week which I'll conclude with this morning.
आणि आज मी एक गोष्ट वाचली आणि तिचं मी आज सकाळी या ठिकाणी संपत असताना मी त्याचा उल्लेख करतो.
The story is about a church leader who pastored a church in Romania during the communist era.
आणि कम्युनिस्ट लोकांनी ज्या वेळेस त्या ठिकाणी रोमानिया या राष्ट्रावर राज्य केलं त्या राज्या दरम्यान एक पालक होते त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये.
And this pastor, he would preach the gospel, he was faithfully proclaiming the gospel of Jesus Christ.
आणि अत्यंत विश्वासू रीतीने ते येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान रविवार पाठीमागून रविवार ते त्याची घोषणा करत होते.
And they would often have to meet underground, not in a basement but in secret because of the communist authorities.
Ani communist lokancha adhikaramule tyanna tya tikani atyant gupta asha stali bhetavo lagat ase.
And there were many people who had come to hear the gospel of Jesus Christ.
Ani tya tikani anek lok yeshu khristacha shubhavartaman aikanyasathi tya tikani yet asat.
And every person that they responded to the gospel they would command him to count the cost.
आणि प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे येत असे त्या व्यक्तीला ते पाळत ख्रिस्ताच्या शिष्यत्वाबद्दल किंमत मोजावयास सांगत असत.
Before any of those people declared themselves as Christians, they said to them, there's a price that you have to pay.
आणि प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे येण्या अगोदर ते पाळत अशी घोषणा करत असत की ख्रिस्ताकडे येण्या अगोदर तुम्हाला एक किंमत मोजावी लागेल.
If you become a Christian, there are many bad things that could happen to you.
आणि मग कारण की जर तुम्ही ख्रिस्ताकडे आलात तर तुमच्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडतील.
If you become a Christian, you can lose everything, including your family, including your job, including your bank account, including every possession you have.
जर ख्रिस्ताकडे तुम्ही आलात तर तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचा बँक बॅलन्स जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व तुम्हाला गमवावं लागेल.
And he said to them, well, if you are really serious, if they were really serious, they were told they needed to go through a 3-month catechism class.
आणि मग त्यांना असं सांगितलं जात असे की तुम्ही जर खरंच गंभीर असाल तर त्या लोकांना 3 महिन्याच्या शिष्यत्वाच्या धड्यांमधून त्यांना घेऊन गेलं जात असे.
This was a requirement that the church put upon these would be disciples of Jesus Christ.
येशू ख्रिस्ताच्या होणाऱ्या शिष्यांकरिता या पाळकांनी अशा प्रकारचं बंधन घातलेलं होतं.
And this pastor said at the end of this catechism class, they told the disciples that they needed to be baptized.
आणि मग या शिष्यवर्गाच्या शेवटी त्या शिष्यांना सांगितलं जात असे की तुमचं आता बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे.
If you become a follower of Jesus, then you need to be baptized.
आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी होण्याचं ठरवलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बाप्तिस्मा घ्यावा लागेल.
And he warned the people, be careful now, because the minute that you profess your faith in Christ, they are going to be undercover informers from the government who are going to take your name down. If you profess faith in Christ at your baptism, the government officials, undercover officials, are going to notice you.
आणि मग जर तुम्ही अगदी सार्वजनिक ठिकाणी बाप्तिस्मा घेणार असाल तर त्या ठिकाणी जे सरकारी सरकारी जे अधिकारी आहेत जे गुप्त अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये तुमच्यावर पाळत ठेवत आहेत ते तुमची कबुली ऐकतील आणि ते त्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगतील आणि तुमची नावं त्या ठिकाणी पोहोचली जातील.
गव्हर्नमेंट इन्फॉर्मर्स दे आर गोइंग टू टेक युअर नेम डाउन
आणि तुमचं नाव त्या ठिकाणी ते स्वतः लिहून घेतील.
And that is when your problems will all start.
आणि त्या ठिकाणी तुमच्या सर्व समस्यांची सुरुवात होईल.
And he warned him, are you seriously counting the cost?
आणि मग त्या ठिकाणी ते त्यांना विचारत असत की तुम्ही खरंच गांभीर्याने ती किंमत मोजण्यास तयार आहात का?
And this is what the pastor wrote down.
आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी पालकांनी त्या लिहिलेली
आहे. Let me describe my joy.
माझा आनंद मला त्या ठिकाणी वर्णन करू द्या.
When we look into these young people's eyes.
आणि मग ज्या वेळेस आम्ही या तरुण मुलांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं.
Their eyes were in tears.
त्यांचे डोळे हे अश्रूंनी भरलेले होते.
And they told us, if I lose everything but my personal relationship with the Lord Jesus Christ, it is still worth following Him.
आणि मग जर मला ख्रिस्ताच्या नातेसंबंधांसाठी या जगातल्या सर्व गोष्टी जरी गमवाव्या लागल्या तरी मी ख्रिस्ताच्या पाठीमागून जाण्यास तयार आहे.
There's a cost involved.
आणि मला हेच सांगायचं आहे प्रियानो की ख्रिस्ताच्या पाठीमागून जाण्यासाठी त्याचं अनुकरण करण्यासाठी त्या ठिकाणी एक किंमत आपल्याला मोजावी लागेल.
Some of you had counted that cost.
बऱ्याच जणांनी ती किंमत मोजली असेल.
But some of you still have to.
कदाचित तुमच्यामधील बऱ्याच जणांना ती किंमत मोजावी लागेल आज सुद्धा.
These are idols in your life that you have not repented of.
आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये अशा कुठल्या मूर्त्या आहेत का की ज्याचं तुम्ही पश्चाताप केलेला नाही.
Dietrich Bonhoeffer, a famous German theologian, he said, when Christ calls a man, he bids him come and die.
आणि मग डिट्रिच बॉनहॉफर हे एक जर्मन थिओलॉजियन होते ते असं म्हणत आहेत की ज्यावेळेस ख्रिस्त आम्हाला त्याच्या पाठीमागे येण्याचं आमंत्रण देतो त्यावेळेस तो मरण पत्करण्याचं आमंत्रण देतो.
Have you died?
तुम्ही स्वतःसाठी मरण पावलेला आहात.
Yourself.
तुमच्या स्वतःच्या स्वार्थी इच्छांसाठी.
Your selfish, sinful ambitions.
तुमच्या स्वार्थी महत्वाकांक्षांसाठी.
Have you died to your sin?
तुमच्या पापासाठी तुम्ही मेलेला.
Have you repented of your sin?
तुमच्या पापाचा पश्चाताप तुम्ही केला.
Another theologian says salvation is free.
आणि आणखी एक थिओलॉजियन आहे ते असं म्हणाले की तारण हे मोफत आहे.
But obedience is very costly.
परंतु आज्ञापालन हे अत्यंत किमती आहे.
You know, I hate the term nominal Christian.
आणि मला नामधारी ख्रिस्ती या संकल्पनेचा फार राग आहे. मी मला त्याची चीड आहे.
Because there is no such thing in the Bible.
कारण की पवित्र शास्त्रामध्ये अशी कुठलीच संकल्पना नाहीये.
You cannot be a nominal Christian.
तुम्ही नामधारी ख्रिस्ती असू शकत नाही.
I mean, that word nominal means 50-50, no?
नामधारी म्हणजे अर्ध इकडं अर्ध तिकडं नाही का 50-50%.
And that is nothing what the Bible describes to be a Christian.
आणि ख्रिस्ती होण्याबद्दल पवित्र शास्त्र असं कुठंच सांगत नाहीये.
A true Christian has counted the cost. He has died to himself. He's not saying 50-50, Lord, I'll give you 50% and I'll give myself 50%. That is not the biblical definition of a Christian.
आणि एका ख्रिस्ती व्यक्तीचं स्पष्टीकरण 50% मी प्रभू तुला देईन आणि 50% मी माझ्याकडे ठेवेन अशा प्रकारचं स्पष्टीकरण किंवा ख्रिस्ती व्यक्तीचं वर्णन आपल्याला पवित्र शास्त्रात कुठेच दिसणार नाही.
दिस मॉर्निंग वी आर अगेन चॅलेंज्ड बाय द लॉर्ड जीसस हिमसेल्फ.
आणि आजच्या सकाळी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन एक असं आव्हान दिलेलं आहे.
चॅलेंज बाय आवर ओन डेफिनेशन ऑफ व्हॉट इज ख्रिस्तीनीज.
आणि ख्रिस्ती व्यक्ती काय आहे याचं एक प्रकारचं आव्हान त्यानं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे.
बट वी आर चॅलेंज व्हेदर वी हॅव रिस्पॉन्डेड.
आणि मग या ठिकाणी आपण स्वतःला विचारायला हवं की आपण त्याला प्रतिसाद दिलेला आहे का.
वी फॉलोइंग क्राइस्ट अकॉर्डिंग टू आवर ओन रूल्स.
काय आपण ख्रिस्ताचं अनुसरण आपल्या स्वतःनी बनवलेल्या नियमांच्या द्वारे करत आहोत का.
Are we following Christ when it's convenient for us?
की आपण ख्रिस्ताचं अनुसरण जेव्हा आपल्याला सोयीस्कर आहे त्याच वेळेस करत आहोत का.
Are we following Christ plus something else?
की आपण ख्रिस्ताचं आणि त्याच्यापेक्षा अधिक आणखीन काही गोष्टींचं अनुसरण करत आहोत.
Or is Christ alone the object of our affection?
की ख्रिस्त केवळ जो आमच्या प्रीतीचं हे अत्यंत परमोच्च अशा प्रकारचं धन आहे.
Is Christ so infinitely valuable to you that you don't care what the price is.
आणि मग का ख्रिस्त आपल्यासाठी इतका मौल्यवान आहे का की त्याच्या पाठीमागून जाण्यासाठी कुठलीही किंमत मला मोजावी लागली तरी सुद्धा मी ती मोजेन. अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताला धन मानलेला आहे.
You know, the man, he says, I don't care what the price is. I will sell everything so I can buy that great pearl.
आणि त्या ठिकाणी जो काही हिरा आहे तो मला मिळावा यासाठी माझ्याकडे जे काही आहे ते मी सर्व विकेल जेणेकरून तो हिरा मला प्राप्त होईल.
Christ is a great pearl, folks.
आणि येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणचा अत्यंत महान अशा प्रकारचा हिरा.
His value is far more than you could ever imagine.
त्याचं मोल हे आपण कल्पना करण्यापेक्षा कितीतरी मोठं आणि उच्च आहे.
He is worth more than we could ever give him.
आणि मग आपण जे काही त्याला देऊ त्याच्यापेक्षा कितीतरी तो उच्च आणि श्रेष्ठ आणि मौल्यवान आहे.
And he is worthy of our affection.
आपल्या संपूर्ण प्रीतीच्या योग्यतेचा तो आहे.
He is worthy of our devotion.
आपल्या भक्तीच्या योग्यतेचा तोच आहे.
Are you a follower of Jesus Christ?
तुम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करणारे आहात.
Have you responded to the cost of discipleship?
शिष्यत्वाच्या त्या ठिकाणी किमतीचं तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे.
Let us pray.
प्रार्थना करूया.